आकाशवाणीच्या प्रादेशिक खबर विभागावरी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबर दिता। युवासतकाय मुखेल खबरो। संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आयजसावन सुरू। 12 ऑगस्टाक सोपी या अधिवेशनात 16 बसका जातल्यो। आरएसएसच्या कार्यावळींनी सरकारी कर्मचाऱ्यांनी वाटो घेवपाची आशिल्ली बंदी सरकारान काढून उडयल्या। संसारीक दायज समितीच्या 46व्या सत्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल उक्तावण केले। आणि खेळात बायलांच्या आशिया कप टी20 क्रिकेट खेळात काल भारत आणि युएईचेर 78 धावणांनी जैत जोडले। संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आयजसावन सुरू जातले। 12 ऑगस्टाक सोपी अधिवेशनात 16 बसका आसतल्यो। आमच्या प्रतिनिधीच्या म्हणण्याप्रमाण हे अधिवेशन मुखेलपणान केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 संबंधित आर्थिक व्यवसायाक समर्पित आसतले। अधिवेशनाच्या पहिल्या दिसा आर्थिक सर्वेक्षण 2023-24 संसदेत मांडटले। तातून अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या क्षेत्रांची सांख्यिकी माहिती आणि विश्लेषण मेळटा। अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळारा लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 सादर करतली। केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीराचा 2024 वर्षाचा अर्थसंकल्पही त्या दिसा सादर करतले। सरकारी अधिवेशनात 6 नवी विधेयकां मांडपाची शक्यता आसा। अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण 2023-24 सादर करतली। हो दस्तावेज अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार खात्याच्या आर्थिक विभागान तयार केला आणि मुखेल आर्थिक सल्लागार डॉ व्ही अनंथा नागेश्वरन हांच्या देखरेखीखाला तयार केला। एक्साचेर केल्या पुस्तकात अर्थ मंत्रालयान सांगले की मुखेल आर्थिक सल्लागार लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर करून आज दनपारा प्रसारमाध्यमांकडे उलयतले। अर्थव्यवस्थेवेले अहवाल काढ फुडले वाढीचो दृष्टीकोन सर्वेक्षणात अर्थव्यवस्थेची स्थिती संभाव्यताय आणि धोरणात्मक आव्हानांचे सविस्तर वर्णन करता। आर्थिक सर्वेक्षणात अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या क्षेत्राविषयी सांख्यिकी माहिती आणि विश्लेषण तसेच रोजगार जीडीपी वाढ महागाय आणि अर्थसंकल्पीय तूट ह्याच्याविषयी माहिती मिळता। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी सरकारान सर्वपक्षीय बसका आपयली। बसकेत दोन्ही घरांचे कामकाज सुरळीत चलचे हे खातीर सरकारान सगळ्या पक्षांचे सहकार्य मागले। केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह किरेन रिजिजू अर्जुनराम मेघवाल जेपी नड्डा चिराग पासवान रामदास आठवले आणि काँग्रेस फुडारी जयराम रमेश आणि गौरव गोगोई राष्ट्रवादी फुडारी प्रफुल्ल पटेल द्रमुकचे फुडारी टीआर बालू आणि तिरुली शिवा आम आदमी पक्षाचे फुडारी संजय सिंह एआयएमआयएमचे खासदार असरुद्दीन ओवेसी या बसकेक हजर आशिले। या बसकेत काँग्रेसीन कथित नीट पेपर फूट प्रकरण रेल्वे सुरक्षा अग्निमी नियोजन केंद्र राज्य संबंध आणि सुरक्षा मणिपूर परिस्थिती आणि जम्मू काश्मीर या विषयाचे चर्चा करण्याची मागणी केली। फाल्याच्या अधिवेशनात सरकार आपत्कालीन व्यवस्थापन दुरुस्ती विधेयक द बॉयलर्स बिल भारतीय वायुयान विधेयक कॉफी आणि रबर प्रचार आणि विकास विधेयक हाडपाची शक्यता आसा। नीट यूजी 2024च्या परीक्षेत 23% चढ विद्यार्थी बशिले। त्यापैकी 2321 विद्यार्थी 700 वा ताचेपरस चढ गुण मेळल्यात। सरकारी सूत्रांनी सांगला की हे विद्यार्थी पुराय देशात आणि परदेशात 1404 केंद्रावरही परीक्षेक बशिले। ही केंद्रा 25 राज्यां आणि केंद्रशासित प्रदेशाच्या 276 शहरांनी आशिल्ली। नीट 2024 परीक्षेत 1 ते 100च्या मजगती क्रमांक मिळवपी उमेदवार 56 शहरां आणि 95 केंद्रांचेर पातळिले। नीट यूजी 2023 परीक्षेत ज्या उमेदवारांनी 700 ते 720 मेरेन गुण मिळले ते 116 शहरां आणि 310 केंद्रांमध्ये आशिले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे आरएसएसच्या कार्यावळींनी सरकारी कर्मचाऱ्यांक वाटो घेवपाची आशिल्ली बंदी केंद्रान काढून उडयल्या। नोव्हेंबर 1966 आदली प्रधानमंत्री इंदिरा गांधीच्या काळात लागू केली ही बंदी कार्मिक भौशिक कागाळी आणि निवृत्त वेतन मंत्रालयान काढून उडयल्या। एक्साचेर भाजपाच्या आयटी सेल मुखेली अमित मालवीय हांणी दिल्ल्या पोस्टात 58 वर्सां आदी म्हळ्यार 1966 वर्सा सरकारी कर्मचाऱ्यांक आरएसएसच्या कार्यावळींनी वाटो घेवपाचेर बंदी घालपी आदेश मोदी सरकारान फाटी घेतला असे सांगला। हरियाणा हिमाचल प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड या सारख्या जायत्या राज्य सरकारांनी सरकारी कर्मचाऱ्यांक आरएसएसकडे संबंध दौरपाचे आशिले निर्बंध पहिलीच काढून उडयल्यात। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नवी दिल्लीत भारत मंडपम हांगा संसारीक दायज समितीच्या 46व्या सत्राचे उक्तावण केले। भारत पहिलेच फावट संसारीक दायज समितीची बसका आयोजित करता। भारत जागतिक सहकार्यांक चालना दिवपाक आणि दायज संवर्धनाच्या यत्नांक थळाव्या समुदायाक जोडपाक वचनबद्ध आसा असे प्रधानमंत्र्यांनी म्हळा। भारताचे दायज हे फक्त इतिहासच नसून एक विज्ञान असा। फाटल्या काय वर्षात सरकारान भारतातल्या 350 परस चढ प्राचीन दायजा थळा परत पुनर्जीवित केल्यात। संसारातल्या सगळ्यात पोरण्या जित्या संस्कृतीपैकी एक आशिल्ल्या भारतात ही कार्यावळ जाता असे प्रधानमंत्री मोदी उलयले। युनेस्कोच्या जागतिक दायज केंद्राखातीर भारत 10 दशलक्ष डॉलर्सांचे योगदान दितलो अशी घोषणा तांणी केली। हे अनुदान क्षमता वाढ तांत्रिक मजत आणि संसारीक दायज थळांच्या संवर्धनाखातीर वापरतले असे प्रधानमंत्री उलयले। भारताची दृष्टी ही विकास आणि वारसा ही असा। फाटल्या 10 वर्षात भारतान आधुनिक विकासाच्या नव्या आयामाक स्पर्श केला आणि आपले दायज समापाक अभूतपूर्व पावलां उभारल्यात असे तांणी म्हळे। ईशान्येकडचे इतिहासिक मोईदमाचो युनेस्कोच्या संवसारीक दायज वळेरेंत आसपावपाचो प्रस्ताव आसा जे भारताचे 43वे संवसारीक दायज स्थळ आसतले अशें ताणें सांगलें. ही कार्यावळ भारताची समृद्ध संस्कृती दायज आनी तातूंतली विविधता आंतरराष्ट्रीय आनी राष्ट्रीय प्रतिनिधींक दाखोवपाची संद दिता अशें ह्या वेळार उलयतना संस्कृतीक आनी पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत हांणी म्हळें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. निपाह विशाणूचो प्रसार रोखपा खातीर केंद्रान केरळ सरकाराक बेगोबेग भौशीक भलायकी उपाय लागू करपाचो सल्लो दिला. निपाह विशाणूच्या संसर्गाचेर उपचार घेवपी मल्लपुरम जिल्ह्यातल्या एका 14 वर्षाच्या भुरग्याक मरण आयले. केंद्रीय भलायकी मंत्रालयाच्या नॅशनल वन हेल्थ मिशनाकडच्यान एक बहुसदस्यीय संयुक्त उद्रेक प्रतिसाद पंगड राज्यात या प्रकरणाचा तपास करपाक साथीच्या दुयेसा संबंधित वळख पटोवपाक आनी तांत्रिक मदत दिवपाक तैनात केला. आयसीएमआरचो 6 सदस्यीय पंगड काल कोझिकोडात पावलो. निपाह विशाणूचो उद्रेक ह्या आदी केरळात जाल्लो अशें मंत्रालयान म्हळां. हालींच 2023 कोझिकोडात प्रकरणां सापडिल्लीं. वटवाघांनी फळां खाल्ल्यान मनशाक संसर्ग जावपाक शकता कारण वटवाघांनी ह्या जिवाणूचो खासा साठो आसता. केंद्रान राज्य सरकाराक भलायकी उपाय घेवपाक तशे 12 दीस सक्रीय संपर्क सोद प्रकरणा संबंधित संपर्काक खरपणान विलगीकरणात दवरप अशे उपाय घेवपाक सांगल्यात. काल बांगलादेशातल्यान 373 भारतीय विद्यार्थी आनी 3 नेपाळी विद्यार्थ्यांनी त्रिपुरातल्या 2 एकात्मिक चेकपोस्ट आयसीपी पार केल्या अशें बीएसएसएफान सांगले. बांगलादेशात फाटल्या कांय दिसांसावन सुरू आशिल्ल्या कोटा विरोध हिंसक आंदोलनाक लागून आनी वाडट्या कायदो आनी सुवेवस्थेक लागून विद्यार्थी आपल्या मायदेशाक परततात. माध्यमांकडे उलयतना त्रिपुरा फ्रंटियराचे महानिरीक्षक पटेल पियुश पुरुषोत्तम दास हांणी सांगले की सोनपुरा जिल्ह्यात सुमार 300 विद्यार्थी श्रीमंतपूर इंटिग्रेटेड चेक हांगसान परतले तर 76 जाण तुमच्या अखोरा आयपीसी वरवी परत आयले. त्रिपुरातले 2 आयपीसीतल्यान 300 विद्यार्थ्यांचो पंगड देशात परतुपाचो आसा अशें ताणी सांगले. बांगलादेशात व्हडा संख्येन भारतीय विद्यार्थी वैजकीय शिक्षण घेतात. बीएसएफान सीमेचेर संसाधना वाढयल्यात आनी गुन्यांवकारी घटकांक कसलोच अनुसूचित फायदो घेवपापासत रोखपाक थळव्या पुलिसेकडेन समन्वय करून काम करतात अशें महानिरीक्षकान सांगले. नोव्हेंबरात जावपी राष्ट्राध्यक्षपदाच्या सर्तीतल्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन फाटी सरल्यात. बायडन हांणी काल राती आपल्या सोशल मिडिया अकाउंटाचेर घाल्ल्या पोस्टात ही घोषणा केल्या. बायलांच्या आशिया कप T20 क्रिकेटात काल श्रीलंकेच्या डंबुला हांगा भारतान UAEचेर 78 धावणांनी आरामान जैत जोडले. ह्या जैताक लागून भारतान उपांत्य फेरयेत आपली सुवात निश्चित केल्या. नरेंद्र मोदी सरकारान फाटले 10 वर्सात 1 ग्रॅम लेगीत दूध पावडर आयात करूंक ना आनी फुडली 5 वर्सा दुधाची पावडर आयात करचे ना अशें केंद्रीय घरमंत्री भाजपाचे वरिष्ठ फुडारी अमित शाह हांणी ठळकपणान सांगलां. पुण्यात पक्षाच्या प्रदेश महाअधिवेशनाच्या समारोपाच्या सत्रात आणि भाजपाच्या फुडारपणाखालच्या एनडीए सरकाराचेर दूध पावडर आयात केल्याचा आरोप करपी राष्ट्रवादी सपाचे फुडारी शरद पवार हांची टीका केली. युपीए सरकारान दूध पावडर आयातीची अधिसुचोवणी जारी केली तेन्ना शरद पवार शेतकी मंत्री आशिले. वेंचणूक जिखपा खातीर विरोधक फटीच्यो खबरो पातळायता देखून फटीच्या गोंधळात पडचे न्हय अशें आवाहन ताणी केले. विरोधकांचे टिकेचो हल्लाबोल करतना ताणी शिवसेना UBT मुखेली उद्धव ठाकरे हांणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाक तेको दिवपाकडेन हात मिळवणी केल्याची टिका केली. महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभा वेंचणुकेत भाजपाची महाआघाडी सगळ्यात व्हडले जैत मिळून सरकार स्थापन करतली असो विश्वास ताणी उक्तायलो. शालेय शिक्षण आनी साक्षरता विभाग आयजसावन सुरू जावपी शिक्षा सप्ताह पाळटले जो 28 जुलै मेरेन चालू उरतलो. विद्यार्थी शिक्षक आनी भागधारक हांचे मदीं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020-21 सादर केल्ल्या सहयोग आनी प्रभावी शिक्षण सुदारणांक उर्बा दिवप हे ह्या शिक्षा सप्तकाची मोख. सप्तका मजगती विशयांचेर आधारित कार्यावळी आसतल्यो तातूंत अध्यापन शिक्षण साहित्य दिवस मुळावी साक्षरता आनी अंकता दिवस खेळा दीस आनी संस्कृतीक दीस हाचो आसपाव आसा. काँग्रेसीन संविधानाचो अवमान केला असो आरोप भाजपा खासदार अनुराग सिंह ठाकूर हांणी केला. 1975 आणीबाणी लादून आनी विरोधकांक बंदखणीत उडोवन काँग्रेसीन राज्यघटना बदलल्या असो आरोप ताणी केला. प्रसार माध्यमांकडे उलयतना ताणी म्हळें की ज्या प्रस्ताविकाक संविधानाचो आत्मो म्हणटात काँग्रेसीन संविधानाक त्या आत्म्यापासूनच वेगळे केले देखून काँग्रेसीन देशाची माफी मागची अशें ठाकूर उलयले. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाडात भारतान आतावेळेची सर्वोत्तम कामगिरी करून 4थ्या क्रमांकार पाविल्ल्याचो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाणें अभिमान उक्तायला. एका सोशल मिडिया पोस्टात ताणी म्हळां की ह्या पंगडान 4 भांगरां आनी 1 रुपया पदक घराडले. ह्या पराक्रमाक लागून हेर तरणाट्यांक प्रेरणा मेळटली आनी गणित चड लोकप्रिय जावपाक मजत जातली अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळां. आनी आतां खबरो सोंपोवच्या पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आयजसावन सुरू. 12 ऑगस्टाक सोंपपी अधिवेशनात 16 बसका जातल्यो. आरएसएसच्या कार्यावळींनी सरकारी कर्मचाऱ्यांनी वांटो घेवपाची आशिल्ली बंदी सरकारान काढून उडयल्या. संसारीक दायज समितीच्या 46व्या सत्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल उक्तावण केले. आनी खेळात बायलांच्या आशिया कप T20 क्रिकेट खेळात काल भारतान UAEचेर 78 धावण्यांनी जैत जोडले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.